नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेनु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगच्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महच्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्दिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, तसंच आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवर ठेवावेत। आजचं मनोगत सद्भक्त सौभाग्यवती मृणाल भाटोडेकर या सादर करणार आहेत। सुमारे 7 वर्षापूर्वी म्हणजे 2012 साली त्यांनी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह घेतलेला आहे। आपल्या केंद्रांमध्ये त्या नियमितपणे कार्यक्रमांना उपस्थित असतात, तसंच त्या सावली सेवा ट्रस्ट नावाची सामाजिक संस्था अतिशय सेवाभावाने चालवतात। आपण आता त्यांचं मनोगत आज ऐकणार आहोत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरवे नमः। काल 22 मेला आपल्या परमप्रेममय स्वामी मकरंदनाथांचा वाढदिवस साजरा झाला। त्यांच्याविषयीचे माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मंडळाचे मी खूप आभारी आहे। या क्षणाला स्वामीजींबद्दलचे सर्व कृतज्ञतेचे भाव दाटून येत आहेत। स्वामीजी आपल्या आयुष्यात येण्यापूर्वी आपण आयुष्य कसं काय जगत होतो याची आठवण सुद्धा करावीशी वाटत नाही। आज परमात्म्याने मला स्वामीजींच्या पायाशी आणलं आणि माझ्या जीवनाला अर्थ आला, नाहीतर हे जीवन असंच वाया गेलं असतं। लहानपणापासून आम्हा भावंडांवर अतिशय चांगले संस्कार आमच्या आई वडिलांनी केले। प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, परोपकार, अपपर भाव न ठेवणं सामाजिक बांधिलकी, देशप्रेम, दुसऱ्यावर निर्हेतुक प्रेम करणं, ज्याला जास्त गरज आहे त्याच्यावर जास्त प्रेम करणं, दुसऱ्याने थोडी जरी मदत केली तरी सदैव कृतज्ञ असणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी त्यांच्या वागणुकीतून शिकवल्या. असे आई वडील मला मिळाले त्याबद्दल मी देवाची सदैव ऋणी आहे. स्वामीजी, अगदी लहानपणापासून मला सतत आतून एक प्रेरणा होती की या जगात अशी एखादी वस्तू असेल का की जी जवळ असली की बाकी काहीच नको, कसलीच जमवाजमव नको, ती वस्तू अखंड तशीच राहील, मला आनंदासाठी कशावरच अवलंबून राहायला लागणार नाही. किती छान होईल असं झालं तर, असं सतत वाटायचं. सतत त्याचीच ओढ होती, त्यामुळे फार वेळ कशातच मन नाही रमायचं. मला 12वीत असताना पावसला जाण्याचा योग आला. तोपर्यंत स्वामी स्वरूपानंद एक खूप मोठे संत होऊन गेले हे ऐकलं होतं. ज्यावेळी त्यांच्या समाधी मंदिरात गेले, त्यांचे दर्शन घेतले आणि असं वाटलं स्वामीजींची आणि आपली खूप खूप जुनी ओळख आहे. त्यांची ती शांत सात्विक मूर्ती पाहून खूप भाव दाटून आले आणि मी खूप रडले. इतका सात्विक भाव कुणात असू शकतो याची मला कल्पनाच नव्हती. अशा भावाच्या शोधातच तर आपण होतो हे जाणवलं. स्वामींच्या अंगोपांगातून दया, करुणा, प्रेम, शांती, आनंद नुसता झिरपत आहे असं वाटत होतं. त्यांच्या त्या सात्विक भावाची मला सतत खूप ओढ लागून राहिली. लहानपणी ज्ञानेश्वर माऊलींचा चित्रपट अनेक वेळा बघितला. प्रत्येक वेळी बघताना मी खूप रडायची, खूप अपराधी वाटायचं. असं वाटायचं आपण तिथे का नव्हतो माऊलीच्या सेवेसाठी, समाज असा का वागला ज्यात की त्यांचा काहीच दोष नव्हता. आणि या उलट त्या मायामाऊलीने या विश्वाला उदंड भरभरून प्रेमच दिलं. सतत मला वाटायचं आपण समाजातील वंचित मुलं मुली स्त्रिया यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. माझे मिस्टर पण तशाच विचाराचे आहेत. त्यामुळे लग्नानंतर आमचा स्वतःचा बायोलॉजिकल मुलगा असताना आम्ही मुलगी दत्तक घेतली. तेव्हा ती 5 महिन्याची होती. आता ती बँगलोरला सृष्टी डिझायनिंग कॉलेजमध्ये फिल्म मेकिंगमध्ये बॅचलर्स करत आहे. मुलं थोडी मोठी झाल्यावर आम्ही सावली सेवा ट्रस्ट नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. आपण सोशल लॅडर जर बघितलं तर वेश्येचं मूल सर्वात शेवटी मिळेल, ज्याला कोणी स्पर्श करणार नाही, जवळ घेणार नाही, गोड बोलणार नाही आणि ते कोणालाच नको आहे आणि ज्यात त्याची काहीच चूक नाही. अशा मुलांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. पुण्यातील बुधवार पेठेत एका शाळेत मी जात होते. त्यांचं आयुष्य अगदी जवळून बघितलं, त्यांची दुःख बघितली आणि मी अंतर्बाह्य करपून निघाले. या मुलांना धड खायला नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही, बसायला जागा नाही, खेळायला जागा नाही, सतत मार खायचा, शिव्या खायच्या, सिगरेटचे चटके सहन करायचे. आणि ही मुलं समाजकंटकांच्या हाती लागल्यावर यांचे त्रास तर काय सांगू, जितके सांगू तितके कमी आहेत. किमान काही मुलं मुली यातून वाचावी म्हणून 10 मुलामुलींची आम्ही जबाबदारी घेतली. माझे मिस्टर माझ्या पाठीशी सतत आहेत, त्यामुळे हे शक्य झाले आहे. पहिली सुरुवात पोटापासून झाली. पोटभर अन्न मुलांना मिळणं ही फर्स्ट प्रायोरिटी. या मुलांना हॉस्टेल, मेस आणि सगळ्या एज्युकेशन फॅसिलिटी दिल्या. आणि सांगायला आनंद होतोय की याच वस्तीतील मुलं इंजिनियर, लॉयर, MBA, कमर्शियल आर्टिस्ट, नर्स, उद्योजक अशी झाली आहेत. आता ही मुलं इतर सावलीच्या मुलांना येऊन स्वतःहून मदत करतात. आता 150 मुली सावलीत आहेत. समाजातील सर्व डिप्रॉइड सेक्शनमधल्या मुलींचे उत्तम शिक्षण ही आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. आम्ही आतापर्यंत 10 ते 12 मुली या धंद्यात येण्यापासून वाचवल्या आहेत आणि या मुली अनेक क्षेत्रात भराऱ्या मारत आहेत. पण या सर्व कामाचा माझ्यावर खूप ताण आला. मला अॅक्यूट डिप्रेशनचा अटॅक आला, खूप अँझायटी वाढली. आमच्या शेजारी ज्येष्ठ साधिका वृंदाकाकू सांखरतांडे राहतात. त्या म्हणाल्या, माझ्या सासूबाईंना म्हणाल्या की स्वामीजींची भेट घ्यायची का, त्यांची कधीची वेळ मिळते ते मी बघते. माझ्या सासूबाई पण स्वामीजींच्या अनुग्रहित आहेत. वृंदाकाकूने स्वामीजींना सगळं सांगितलं आणि भेटीची वेळ मागितली. तर स्वामीजी म्हणाले, मीच येतो भेटायला घरी. स्वामीजी आणि मातोश्री मधुराताई ऑक्टोबर महिन्यातल्या रखरखीत उन्हात दुपारी 12 वाजता मला भेटायला आले. माझी माऊली मला भेटायला आली. स्वामीजींना बघितलं आणि एकदम आधार वाटला. स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवलं आणि स्वामीजींनी डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने, त्यांच्या डोळ्यातील वात्सल्याने मी भारावून गेले. आई वडिलांशिवाय एवढं शुद्ध प्रेम, एवढी माया या जगात अन्य कोणी करू शकतो याची मला कल्पनाच नव्हती. स्वामीजींनी सगळं विचारलं आणि म्हणाले, अगं तू जिथे जातेस ना, काम करतेस, ती जागा चांगली नाही. तिथल्या नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर प्रभाव होतो. काय बोधाने कर्म करायचे माहितीच नसते. बोधाशिवाय केलेले सत्कर्म सुद्धा फार उपयोगाचे नसते. तू काही काळजी करू नकोस. थोड्याशा औषधाने तू बरी होशील. स्वामीजींचे हे शब्द मला खूप धीर देऊन गेले. पण बोधाशिवाय सत्कर्म उपयोगाचे नाही हे वाक्य डोक्यात राहिले. माझ्यासाठी हा विचार नवीनच होता. स्वामीजींना नक्की काय म्हणायचे होते त्यावेळी काही कळलंच नाही. आपण तर चांगलंच करतोय, मग स्वामीजी असं का म्हणाले? शेवटी या बुद्धीत प्रकाश पडायला 2011 साल उजाडावं लागलं. एकीकडे सावलीचं काम चालूच होतं, पण अस्वस्थता, अशांती, एन्झायटी मला सोडत नव्हती. काय करू, कुठे जाऊ, कुणाला विचारू असं होत होतं. देवाचा सारखा दावा करायची, मला सोडव नाहीतर मला मरण दे. शेवटी त्या परमेश्वराला माझी दया आली आणि जणू काही स्वामीजींनीच मला बोलावून घेतल्यासारखं त्या दिवशी मी केंद्राच्या दिशेने वळले. घरातून निघताना तसं काहीच डोक्यात नव्हतं. कशी काय पावलं वळली स्वामीजींनाच माहिती. त्या दिवशी मंगळवार गाठीभेटींचा कार्यक्रम होता. स्वामीजींनी खूप प्रेमाने चौकशी केली, येत जा म्हणाले. त्या दिवशीपासून मी श्रवणाला नित्य नियमित केंद्रात येऊ लागले. 14 जून 2012 साली स्वामीजींनी मला अनुग्रह दिला. माझा नवीन जन्म झाला, माझ्या जीवनाचे सार्थक झाले. ज्ञानेश्वर माऊली, स्वरूपानंद माऊलीच मला भेटली. आता दुसरं काहीच नको, इथे पडून राहावं असं वाटलं. सुरुवातीला वर्षभर स्वामीजींच्या मुखातून ऑनलाईन असलेली सगळी प्रवचनं मी आधाशेसारखी ऐकत होती. त्याच त्याच प्रवचनांची पारायणं केली तरी माझं मन भरत नव्हतं. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती. तू मन नाहीस, मनाला आवरायचं आहे, मनाचे अमन करायचंय, हे तुला साधायचे आहे. स्वामीजींकडे आल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं की तू देह मन बुद्धी नाहीस, तू तो सच्चित आनंद परमात्मा आहेस, तुझं मूळ रूप आनंदमयी आहे. मी हे सगळं ऐकून चाटच पडले. इतके वर्ष मनाच्या तालावर अख्खं जीवन जगत आले आणि ते मनच मी नाही हे ऐकून थोडं बरं पण वाटलं. पण याची अनुभूती कशी येणार? मनाशी पक्क ठरवलं की आता वेळ नाही घालवायचा. स्वामीजींचा शब्द कानात साठवायचा, चिंतनात उतरवायचा, जीव ओतून साधना करायची. काही गोष्टी मी मनाशी पक्क्या ठरवल्या. केंद्रात मी माझ्यासाठी येते, इथे येऊन माझी प्रकृती परमार्थाला अनुकूल कशी होईल याचा प्रयत्न करायचा आहे. मी मला बदलायला इथे आले आहे. स्वामीजींना साधक म्हणून माझ्याकडनं काय काय अपेक्षा आहे ते नीट समजावून घेणं आणि त्याप्रमाणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न करणं. स्वामीजी बोलतात ते फक्त आपल्यासाठीच बोलतात असा भाव ठेवून ऐकणं आणि त्याप्रमाणे स्वतःला ताडून पाहणं. स्वामीजींनी अनुग्रहाच्या वेळी शिकवलेली साधना तंतोतंत करणं, त्यामध्ये कुठलेही तर्क, विचार, कल्पना न चालवणं. स्वामीजींच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द माझ्यासाठी गीता, ज्ञानेश्वरी आणि दासबोध आहे. गेली 7 वर्ष मी केंद्रात येऊन नित्य श्रवण करत आहे. इतक्या वर्षात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू बघितले, त्यांचे विचार, त्यांची मतं, त्यांचे गुण, त्यांचे ध्येय, त्यांची इच्छा, या सगळ्याचा मी बारकाईने विचार केला. अनेक गुणांनी मी खूपच प्रभावित झाले, त्याचंच चिंतन मी आता मांडत आहे. स्वामीजींचे जीवन म्हणजे आधी केले आणि मग सांगितले या पद्धतीचे आहे. स्वामीजींची त्यांच्या गुरुवरील अफाट भक्ती, प्रेम, श्रद्धा पाहून मी नतमस्तक झाले. स्वामीजी म्हणजे प्रेमाचा अखंड झरा, सर्वांवर सारखंच प्रेम, सारखीच माया. स्वामीजी कधीही कुणाला जज करत नाहीत, उलट आहे त्या परिस्थितीत कसा मार्ग काढायचा याचं मार्गदर्शन करतात. स्वामीजी साधक जिथे आहेत तिथून त्याला वर आणतात. स्वामीजींचा आपल्या साधकांवर सर्वात मोठा उपकार म्हणजे स्वामीजी आपला बहुमूल्य वेळ साधकांना देतात. न थकता, न कंटाळता साधकांच्या शंकांचं निरसन करतात. साधकांच्या भेटीगाठी, प्रवचने, सत्संग, वैयक्तिक मार्गदर्शन, ग्रंथलेखन, भूगाव साधना शिबिरे, आनंद यात्रा अशा अनेक गोष्टींसाठी सर्व अंगाने स्वामीजी वेळ देतात. त्याचा नकळत ताण त्यांच्या शरीरावर येतोच. आपण साधक म्हणून स्वामीजींना बरेच वेळा गृहित धरतो. स्वामीजींचा देह हा अनमोल ठेवा आहे, त्याला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. स्वामीजींचा अजून एक मोठा उपकार म्हणजे ही प्रशस्त, पवित्र, सुसज्ज, सुंदर अशी ध्यान मंदिरे स्वामीजींनी आपल्यासाठी निर्माण केली, ज्यामुळे आपण सर्व साधक एकत्र येऊन साधना श्रवण करू शकतो. स्वामीजींना त्या परमदयाळू परमात्म्याच्या गुणांशिवाय दुसरं काहीही बोललेलं फार आवडत नाही. स्वामीजी म्हणतात तो परमात्मा सगळ्या गोष्टी करतो, फक्त एकच गोष्ट करत नाही, ती म्हणजे कोणाचे कधीच अमंगल करत नाही. या संसाराचं भय कमी व्हावं, आपलं अज्ञान दूर व्हावं म्हणून स्वामीजी आपल्या सर्वांना सतत शास्त्रांचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगतात, साधनेचा मार्ग दाखवतात आणि स्वधर्म कर्माचं आचरण करायला सांगतात. स्वामीजी म्हणतात, जो परमार्थ गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा यात नाही तो परमार्थच नाही. स्वामीजी म्हणतात, ज्ञानाशिवाय पवित्र या जगात काहीच नाही. स्वामीजी म्हणतात, जाणीव आपल्या प्रत्येकात आहे, ती समान आहे, फक्त त्याची जाण निर्माण होणं गरजेचं आहे. हा ज्ञानाचा प्रांत आहे, जे काही घडेल ते तुम्हाला समजूनच घडेल. स्वामीजींचं म्हणणं आहे, आत्मसाक्षात्कार हे खूप मोठं ध्येय आहे, पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जी प्रोसेस आहे ती पण आपण एन्जॉय करणं गरजेचं आहे. मागे वळून बघणं, आपण कुठे होतो, कुठे आलो हे बघणं गरजेचं आहे, आणि त्यातून उत्साह घेऊन अजून नेटानं साधना करणं गरजेचं आहे. आज ध्यान जमलं, आज नाही जमलं, क्षण क्षण निर्विचारता आज साधली, आज नाही साधली, स्वतःचा अनालिसिस करणं गरजेचं आहे. स्वामीजी म्हणतात की परमार्थ हा घाईघाईने करण्याची गोष्ट नाही, शांतपणे समजून घेऊन करण्याची गोष्ट आहे. स्वामीजी म्हणतात की सगळे यम, नियम, आचार, विचार, साधना हे ईश्वर प्रणिधानासकट आचरायचं आहे. स्वामीजी म्हणतात की अशी तशी तर कर्म करायलाच लागणार ना, तर मग ती स्वधर्म कर्म करा, अहंकार विरहित, फलाशा विरहित कर्म करा. स्वामीजींना प्रत्येक साधकावर हेच बिंबवायचं आहे की परमार्थ हा केंद्रस्थानी येऊ दे, मग बाकीच्या गोष्टी होत राहतीलच. संसारातील समस्या, दुःख या त्या त्यावेळी महत्वाच्या असतात, पण परमार्थ केंद्रस्थानी आल्यावर त्या कमी महत्वाच्या वाटायला लागतात. स्वामीजींचे जीवन हे अतिशय पारदर्शी, आरशाप्रमाणे स्वच्छ, अतिशय शिस्तबद्ध असे आहे. त्यांचे जीवन हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. त्यात त्याग, श्रद्धा, भक्ती, नम्रता, तितिक्षा, तत्परता, तेजस्वीपणा, अचूकपणा, निर्भयता, स्पष्ट वक्तेपणा, प्रामाणिकपणा या अशा अनेक दैवी गुणांनी तो संपन्न आहे. स्वामीजी जेवढे मायाळू आहेत तेवढेच कडकही आहेत. स्वामीजींना ध्यानासाठी तत्पर असलेले भोळे भाबडे, सात्विक, निरागस साधक जास्त आवडतात. स्वामीजी नेहमी नाम सांगितल्यावर म्हणतात, असं नाम घेतलं तर तुम्ही या क्षणातच मुक्त आहात, कुठे जायची गरज नाही. 9व्या अध्यायात जी आश्वासनं भगवंतांनी दिली तीच स्वामीजी आपल्याला सतत देत असतात. स्वामीजी म्हणतात, प्रत्येक प्रकृतीच्या माणसाला परमेश्वर प्राप्तीचा अधिकार आहे, पण त्याने निश्चयाने सन्मार्गावरून चालायला सुरुवात केली पाहिजे. हात द्यायला भगवंत आहेच. स्वामीजी म्हणतात, ज्या जीवनात प्रेम, शांती, आनंद, तृप्ती, समाधान आहे ते खरं जीवन. जो ज्ञानाला प्राप्त होतो तोच सगळ्यांशी प्रेमाने वागू शकतो. स्वामीजी आम्हा भगिनींना जास्त प्रेमाने, मायेने, दयाळूपणे, आईच्या मायेने समजून घेतात, त्यामुळे आम्हा भगिनींना हे माहेरघरच वाटतं. त्यात मातोश्री मधुराताई, प्रेमळ, आनंदी, मायाळू आई आम्हाला इथे मिळाली आहे. अजून काय हवं आहे आम्हाला? स्वामीजी आणि मातोश्री मधुराताई यांना नेहमी एकत्रितच बघितलं जातं, वेगळं पाहूच शकत नाही. स्वामीजींचं बोलणं सर्व वयोगटातील साधकांना भावतं. स्वामीजींचं जीवन, आचरण एवढं उत्तुंग आहे, इतक्या उच्च भावात ते सदैव असतात, पण आपणा साधकांवर कृपा करण्यासाठी ते देहबुद्धीवर येतात, आणि ह्या सगळ्यांमुळे स्वामीजी आपल्याला चांगलं वागायला विवश करतात. स्वामीजी डायरेक्ट कधीच बोलत नाहीत, सगळं विद्यार्थ्यात बोलतात, असं करावं, तसं केलेलं चांगलं होईल. त्यामुळे स्वामीजी मला कधी थोर नीतीतज्ञ आर्य चाणक्य वाटतात, तर कधी स्वामी विवेकानंद वाटतात, तर कधी शिवाजी महाराज वाटतात. स्वामीजींना साधक म्हणून माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत त्याचे मी सदैव चिंतन करते. स्वामीजींची अपेक्षा आहे की आत्मसाक्षात्कार हेच तुमचं परमध्येय असलं पाहिजे. अदलं मधलं काहीही नको, सर्व बाजूंनी रान उठवावे आणि निष्ठेने, सातत्याने साधना करावी हे अपेक्षित आहे. मी कुणाचा नाही, माझे कुणी नाही आणि मला काही नको या वाक्याचं चिंतन करणं अपेक्षित आहे. स्वामीजी म्हणतात, मनतः तरी त्याग करा. मी इथे कायमचा नाही आहे हे चिंतन अपेक्षित आहे. स्वतःला एक्सक्यूज देणं बंद करणं अपेक्षित आहे. रोजच्या जीवनातील प्रत्येक कर्माची साधना कशी करता येईल याचा विचार करणं आणि त्याप्रमाणे ती करणं हे अपेक्षित आहे. इथे येऊन जास्तीत जास्त चांगली निर्णयक्षमता विकसित होणं गरजेचं आहे. निर्भयपणा, सारासार विचार, विवेक या गुणांची जोपासना करणं अपेक्षित आहे, कारण स्वामीजी म्हणतात परमार्थ इज इक्वल टू विवेक. प्रेमाने सद्गत होऊन नाम घेणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्राणी मात्रात त्या परमात्म्याचे दर्शन घेणं अपेक्षित आहे. मी स्वामींचा आहे असं बनून राहणं अपेक्षित आहे. स्वामींना आपण गुणांच्या अंगाने विकसित होणं अपेक्षित आहे. सोळाव्या अध्यायातील दैवी गुणांचं चिंतन करणं आपण अपेक्षित आहे. ध्यान, ध्यानात मिळालेली शांती तुमच्या कर्मात उतरणं आणि त्या बोधाने कर्म करणं हे स्वामीजींच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जे केंद्रात तुम्ही श्रवण करता, मनन, चिंतन, साधना करता, ती जास्तीत जास्त तुमच्या कर्मातून दिसली तर त्याचा खरा उपयोग आहे. स्वामीजींना आपण जास्तीत जास्त व्यापक होणं अपेक्षित आहे. स्वामीजी म्हणतात, भूमैव सुखम, चारित्र्य संपन्न, विशेष पारमार्थिक गुणसंपन्न पिढी निर्माण करणं यासाठी या कार्याची उभारणी स्वामीजींनी केली आहे. स्वामीजींचा खरा आनंद यातच आहे की आपण नियमित साधना करणं आणि त्याला साजेशी कर्म करणं की ज्यामुळे दुसऱ्या दिवशीची साधना डिस्टर्ब होणार नाही. स्वामीजी सांगतात, कर्माला घाबरा, कुठल्याही कर्माला हात घालताना विचार करून हात घाला, कारण त्याचे फळ चांगलं किंवा वाईट तुम्हाला मिळणारच आहे. त्याचा परिणाम तुमच्या मनावर होणार आहे, पर्यायाने दुसऱ्या दिवशीच्या ध्यानावर होणार आहे. स्वामीजींची मी केलेली मोठी सेवा हीच असेल की माझी दोन्ही मुलं केंद्राशी जोडली जाणं. माझ्या मुलाला स्वामीजींकडून या ऑगस्ट 2018 अनुग्रहाचा लाभ झाला. तो अमेरिकेमध्ये जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये इफेक्टिव्ह कॅन्सर ड्रग डिलिव्हरीमध्ये रिसर्च करत आहे. नित्य श्रवण, ध्यान, युवा केंद्र अटेंड करत आहे. त्याच्या कामात जो ताण आहे, अपयश आहे, तो एकदम सकारात्मक दृष्टीने हँडल करत आहे. केवळ हे स्वामीजींच्या आशीर्वादामुळे शक्य होत आहे. नित्य श्रवणाचा त्याला खूप फायदा होत आहे. इथे यायच्या आधी हे हवं ते हवं याची लिस्ट मोठी होती. आता हे नको ते नको याची लिस्ट मोठी झाली आहे. आयुष्यात नक्की महत्वाचे काय आहे, आपली शक्ती नक्की कुठे वापरायची आहे याची जाण आली. एकदम फोकस आयुष्य जगण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माझ्यासाठी प्रत्येक दिवस ही गुरुपौर्णिमा आहे, भूगाव साधना शिबिर आहे. स्वामीजी सांगतात की आज आणि आत्ताच जोर देऊन साधना करा, उद्या मिळेल का माहीत नाही, त्या दृष्टीने धडपड चालू आहे. स्वामीजी सतत तत्वाच्या अंगाने, भावाच्या अंगाने, भक्तीच्या अंगाने, नामाच्या अंगाने, ध्यानाच्या अंगाने बरोबर असतातच, त्यामुळे आता कसलीच भीती उरली नाही. सगळीकडे आनंदी आनंदच भरून राहिला आहे. हरिओम तत्सत.
मृणाल, तुझ्यासारखे ग्राहक श्रोते हे खरं म्हणजे माझं भाग्य आहे असं मला वाटतं. मी सांगेन पुष्कळ, पण ते ज्याला समजतं असे लोक जर समोर असतील तर त्या सांगण्याचा उपयोग आहे. मी जे सांगेन तसं आणि ते समजणारे लोक जर समोर असतील तर कितीतरी चांगलं आहे. मृणाल जे काम करते आहे ते असाधारण काम आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशा प्रकारची गाणी मोठ्या भावुकतेनी शाळेत सगळेच म्हणतात. मी देखील म्हटलेली आहेत, तुम्ही म्हटली असतील. पण जगाच्या ज्या विभागाला ती प्रेम अर्पण करते आहे तो प्रेमापासून वंचित असलेला भाग आहे. ज्यांना प्रेम अर्पण करण्याची तुम्ही आम्ही कल्पना केली नसेल किंवा केली असेल तर केवळ कल्पनाच केली असेल. त्या दृष्टीने एक पाऊलभर देखील आपण कधी पुढे सरकलो नसू. त्या प्रांतामध्ये तिने मोठा आधार दिलेला आहे. तिने आधार दिलेली मुलं आणि मुली हे खरंच सरकारच्या सेवा परीक्षा पास होऊन चांगल्या पदांवर आहेत. इंजिनियर झालेली आहेत, आयटी कंपनीत काम करतात, तिने आधार दिलेला एक मुलगा, तर त्याचं सिलेक्शन रॉ एजन्सीमध्ये झालेलं आहे. या मुलांचं आयुष्य काय झालं असतं, अदरवाईज काय झालं असतं, काहीच नसतं. अशा रीतीने तू खरंच समाजाकरता झटतेस. हा समाज, समाज पुरुष इतका व्यापक आहे की त्याच्या एखाद्याच अंगाची सेवा करता येते. कोणीही एखादी व्यक्ती सगळ्या समाजाची सेवा करूच शकत नाही. जसं अर्जुनाला एका वेळेला जे विश्व दिसलं, विश्वरूप दिसलं, त्याला मर्यादा होती. एका वेळेला सर्व विश्वरूप पाहूच शकत नाही. तसं कोणीही एक सर्व समाजाची सेवा करूच शकत नाही. समाजाच्या ज्या भागाची आपण सेवा करतो त्या भागाने समाज पुरुष संतुष्ट होतो. ती त्या तऱ्हेनी म्हटलं तर ईश्वराचीच पूजा असते. असं असल्यामुळं तिच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये फार आदरभाव आहे. सतत निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक शक्तींचा मारा आपल्यावर होणं आणि त्यातून निभाव लागणं ही खरंच कठीण गोष्ट आहे. मी असं ऐकलेलं आहे की सायकेट्रिस्ट देखील लोकांवर उपचार करता करता तऱ्हेवाईक होऊन जातात, कारण रोज दुसऱ्याकडून नकारात्मक ऐकायचं याचा त्यांच्यावरच परिणाम होतो. तो काहीतरी दुष्परिणाम करून जातो. म्हणून सेवा का असे ना, सेवा करणं ही खूप चांगली इच्छा आहे, कृती देखील चांगली आहे, आणि सेवेकरता आपण आतून देखील उत्तम रीतीने घडणं, तयार होणं म्हणजे मनानी, बुद्धीनी, अंतःकरणानी, तर्कानी, तर आपण दीर्घकाळ सेवा करू शकू. अशी दीर्घकाळ सेवा करण्याची युक्ती तू मिळवलीस असं मला वाटतं. ती शक्ती तू मिळवलीस परमार्थ केल्यामुळं. तिने जे स्वामी म्हणतात, स्वामीजी म्हणतात, स्वामीजी म्हणतात, स्वामीजी सांगतात, स्वामीजी म्हणतात म्हणून जी वचनं सांगितलेली आहेत, तर ती तिच्याकडून उतरून घ्या. कारण त्या वचनामध्ये मला काहीच फेरफार करायला लागणार नाही. बऱ्याच वेळेला माझी जी वचनं म्हणून येतात, काढलेली असतात, ती ग्रंथाच्या नेमक्या भाषेकरता किंवा छापण्यासाठी मला त्याच्यात पुस्तकी बदल थोडासा तरी करावा लागतो. कारण बोली भाषेत बोललेलं परत एकदा चांगल्या ऍप्ट म्हणू अशा शब्दामध्ये लिहिण्यासाठी ती गरज असते. पण ते सगळं तू करूनच ठेवलेलं दिसतेस. तिचा मुलगा अतिशय टॅलेंटेड आहे आणि ही मुलं खरं ज्या क्षेत्रामध्ये आणि ज्या पातळीवर काम करताहेत त्याची किंमत कळायला वेळ लागेल आपल्या सगळ्यांना असं मला वाटतं. तिचे यजमान देखील उच्च पदस्थ आहेत आणि ते देखील अत्यंत सखोल विचार करणारी अशी व्यक्ती आहे. रुजुता, सौजन्य हे त्यांच्या ठिकाणीही पुरेपूर भरलेलं आहे. तिचं सगळं घरच ते तिच्या सासूबाई सगळं घरच तिचं तशा प्रकारचं अत्यंत उत्तम असं आहे आणि ती करत असलेल्या कामाला हार्दिकपणाने सर्वांचा पाठिंबा आहे. ये अमृता अभंग म्हण बरं.
मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. आए हो कहाँ से तुम, अब जा रहे किधर. आए हो कहाँ से तुम, अब जा रहे किधर. इतना विचार मन में लो, इतना विचार मन में लो, बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. दुनिया तुम्हें बुरा कहे, सुनकर क्षमा करो. दुनिया तुम्हें बुरा कहे, सुनकर क्षमा करो. वाणी का स्वर सुधार लो, वाणी का स्वर सुधार लो, बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. नेकी सभी के साथ में बन जाए सो करो. नेकी सभी के साथ में बन जाए सो करो. मत सिर पे बदी का भार लो, मत सिर पे बदी का भार लो, बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. सिद्धांत साफ साफ है नानक कबीर का, सिद्धांत साफ साफ है नानक कबीर का. निज हौं स्वरूप जान लो, निज हौं स्वरूप जान लो, बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन।
हरी 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 फार छान। रोज 40 मिनटे ध्यान करतो, तसेच आपली आणि मोठ्या स्वामीजींची प्रवचने आणि सत्संग ऐकतो, नामस्मरण ही करतो। नाम घेताना किंवा ध्यानात आनंदी आणि शांतही वाटते, पण लोकांमध्ये किंवा संसारामध्ये गेल्यावर सगळे किती वरवरचे आणि खोटे आहे असे वाटते। म्हणजे लोकांचे एकमेकांशी वागणे वगैरे, बऱ्याच वेळा आनंदाचे क्षणही येतात, त्यावेळेला ही जाणीव पण असते की हे ही तात्पुरते आहे, कामाच्या इथे पण माझे पूर्ण लक्ष असते असे मला वाटत नाही, पूर्ण लक्ष देऊन काम केले जात नाही, अवघड कामे आली की असे वाटते त्यापेक्षा नामस्मरण केलेले बरे, ही एक पळवाटच आहे। माझा प्रश्न असा आहे की प्रपंचाचा किंवा कामाचा कंटाळा न करता परमार्थ कसा करता येईल? म्हणजे परमार्थ ही पळवाट वाटणार नाही, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती। एका तरुण मुलाचा प्रश्न आहे, हा अमेरिकेत असतो, त्यांनी लिहून पाठवलेला आहे आणि तो तिथं नोकरी करत असताना रोज 40 मिनिटं ध्यान, नामस्मरण, तसंच माझी आणि स्वामीजींची प्रवचन, सत्संग याचं श्रवण नियमितपणे करतो आणि मलाही ते माहीत आहे। त्याचा हा प्रश्न आहे, अवघड काम जेव्हा समोर येतं तेव्हा ते काम करण्यापेक्षा नामस्मरण केलेलं बरं असं मला वाटतं असं तो म्हणतो, आणि तो म्हणतो की ही पळवाटच आहे हेही मला समजतं आहे। तसं लोकांमध्ये किंवा संसारामध्ये गेल्यावर लोकांचं वरवरचं किंवा खोटं वर्तन तेही त्याच्या लक्षात येतं, लोकांमध्ये मिसळतानाही असेल, आनंदाचे क्षणही येतात, त्यावेळेला ही जाणीव सुद्धा असते की हेही तात्पुरते आहे। आपल्याला समाधान हवं आहे, समाधान आपण शोधत असतो हे खरं आहे, आणि जी व्यक्ती अंतर्मुख झालेली असते ती व्यक्ती जी आतलं समाधान शोधत असते ती व्यक्ती, अशी शक्यता असते की समाजापासून हळूहळू स्वतःला बाजूला काढू पाहिल अशी शक्यता असते, कारण त्याच्या विचारशीलतेमुळं, परमार्थामध्ये मिळणाऱ्या समाधानामुळं, तसंच लोकांच्या वरवर असणाऱ्या सगळ्या वर्तनामुळं त्याला त्याचा कंटाळा येतो, लोकांमध्ये मिसळण्याचा कंटाळा येतो, लोकांपासून दूर राहावं असं वाटतं, अशी शक्यता असते. परमार्थ करणाऱ्यांमध्ये ही शक्यता बळावते. एक प्रकारे लोकांच्या बाबत तो जजमेंटल होतो, त्याला लोकांचं वरवरचं वर्तन दिसतं. याचं कारण त्यांनी जे श्रवणामध्ये ऐकलेलं असतं ते आणि बाहेरचं जग, त्याचं वर्तन, याच्यामध्ये त्याला फार फरक जाणवायला सुरुवात होते. त्याच वेळेला त्याच्या लक्षात येत नाही की आपण श्रवणामध्ये जे ऐकलेलं आहे ते अजून आपण गाठलेलं नाही, कारण तो साधक असतो. त्यांनी ते गाठलेलं नसतं, त्यांनी ते जरी गाठलेलं नसलं तरी देखील ते त्याचं ध्येय स्वरूप असं राहतं, ते त्याचं ध्येय होऊन जातं जे ऐकलेलं आहे ते. म्हणून जे ऐकलेलं आहे ते आपण जिथं आहोत ते विसरून जे ऐकलेलं आहे ते मिळवण्याची इच्छा, आणि आपण जिथं आहोत तिथून लोकांचं वरवरचं वर्तन पाहून लोकांमध्ये न मिसळण्याची इच्छा, म्हणजे तो ती एकच व्यक्ती एका बाजूला ध्येयवादाच्या एका आकांक्षेमध्ये आणि आपण प्राप्त केलेलं नाही हे माहीत असताना दुसऱ्या बाजूला लोकांच्या वरवरच्या वर्तनामुळं त्याच्यातला फोलपणा समजून दोन टोकाचे विचार त्याच्या मनामध्ये सतत चालू होण्याची शक्यता असते. म्हणजे श्रवण अशा व्यक्तीला कर्म करण्यासाठी प्रोत्साहन देणं, अलिप्तपणाने स्वधर्म कर्म करण्याचा अभ्यास करणं, आपण आपल्या स्वतःचेच केवळ परीक्षक आहोत, आपल्या स्वतःच्याच वर्तनाबद्दल आपल्याला पाहायचं आहे आणि जगताकडे पाहायचं नाहीये याचा विसर पडणं. श्रवण चालू असताना आणि साधना चालू असताना या काही गोष्टी त्याच्या राहून जायला सुरुवात होते. आणि आपलंही तूर्त ध्येय गाठलेलं नाहीये त्यामुळं थोडंसं वरवरचंच वर्तन आहे. साधक कितीही म्हटलं तरी देखील त्याचं ध्येय एका बाजूला असतं आणि सांप्रत तो तिथपर्यंत नसतो. याचं कधी कधी वैषम्य वाटतं त्या व्यक्तीला, किंवा कधी कधी स्वतःच्याच ठिकाणी असलेला तो विरोधाभास वाटतो ध्येयाच्या दृष्टीने. त्यामुळे जे ऐकलेलं आहे ते ऐकतच राहावं असं वाटतं, पण त्या सुखामध्ये रमायचंय म्हणून कर्म नको करायला, लोकांमध्ये नको मिसळायला, अडचणींना तोंड नको द्यायला, अडचण येईल त्याच्यापेक्षा ध्यान बरं असं वाटणं, कर्तव्य कर्म कठीण समोर आहे, अवघड काम समोर आहे त्याच्यापेक्षा नामस्मरण बरं असं वाटणं, अशा एका नको असलेल्या टोकाला जाण्याची अशी व्यक्ती शक्यता असते. खरं म्हणजे परमार्थाकडे येणारी जी मंडळी असतात त्या मंडळींमध्ये, परमार्थाकडे येणाऱ्या मंडळींमध्ये काही पळपुटेपणामुळे आलेले असतात. जो जगतामध्ये जो त्रास आहे त्याच्यापेक्षा बाजूला गेलेलं बरं अशा अशा पद्धतीने खरंच आलेले असतात. तर काही या जगताच्या धकाधकीला तोंड न दिल्यामुळे आता ध्यान बरं, साधना बरी, नाम बरं, लोक नकोत अशा भूमिकेमध्ये जाण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टींपासून साधकांनी स्वतःला वाचवणं हे गरजेचं आहे. जसं एखाद्या प्रसंगाला तोंड न दिल्यामुळं त्या प्रसंगातून बाहेर पडता येतं असं नाहीये, तोंडच न दिल्यामुळं त्याचेही काही परिणाम होतात. परीक्षेची भीती वाटते म्हणून परीक्षेलाच तोंड न दिल्याचेही परिणाम असतात. संसार नको, संसाराची भीती बसली म्हणून संसारच न करण्याचेही काही परिणाम असतात. नोकरीच्या ठिकाणी त्रास होतो म्हणून नोकरी सोडून देण्याचेही काही परिणाम असतात. प्रपंच दुःखदायक आहे म्हणून प्रपंचच न करण्याचेही काही परिणाम असतात. आणि परमार्थामध्ये तशा प्रकारे या सगळ्या सोडून द्यायला तर काहीच सांगितलेलं नाहीये, तर तोंड द्यायला सांगितलेलं आहे. भगवंतांनी माम अनुस्मर युद्धच असं जे अर्जुनाला सांगितलं, तू सतत कर्मामध्येच राहा, माझं अनुस्मरण कर आणि कर्म कर. युद्ध हा तेव्हा अर्जुनाला असलेला तात्कालिक उपदेश आहे, पण कर्म कर असंच त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळं त्यांनी जे म्हटले की प्रपंचाचा किंवा कामाचा कंटाळा न करता परमार्थ कसा करता येईल असं त्यांनी विचारलं, हा अतिशय नेमका प्रश्न आहे असं मला वाटतं. कारण प्रपंचाचा कंटाळा करण्याचा देखील परिणाम आहे, कामाचा कंटाळा करण्याचा देखील परिणाम आहे, त्याचाही परिणाम भोगायला लागतो. जशी चुकीची कर्म करण्याचा परिणाम भोगायला लागतो तसं कर्म न करण्याचाही परिणाम भोगायला लागतो. जिथं झोपणं, झोपून राहणं, स्वस्थ बसणं, बसणं, राहणं ही क्रियापद आहेत. स्वस्थ बसणं ही देखील क्रिया आहे, म्हणून कर्मातून तसा कोणी सुटू शकत नाही. असं असल्यामुळं आपण श्रवण हे आपल्या कर्मांना प्रेरणा म्हणून करतो आहोत हे लक्षात ठेवायला पाहिजे. ध्यानाचा देखील विषय भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेल्या बोधात कर्म करण्यासाठी म्हणून आपल्या मनाला, बुद्धीला, इंद्रियांना एका विशिष्ट भूमिकेमध्ये तयार करणं आवश्यक आहे, तर भगवंतांनी सांगितलेली आहे तशी कर्म करायला जमतील, म्हणून भगवद्गीतेमध्ये ध्यानाचा उपदेश आलेला आहे. भगवद्गीतेत प्रथम ज्ञान सांगितलं, सांख्य बुद्धी सांगितली, त्याच्या अंतर्गत योग बुद्धी सांगितली. म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे तो स्वाभाविकपणाने कर्म कशी करेल हे सांगितलं, योग बुद्धी म्हणजे. आणि ज्याच्या ठिकाणी अशा प्रकारे बुद्धी योग म्हणजे ज्ञान आणि कर्माचं अनुसरण याचं एकत्रीकरण आहे त्याच्या चरित्राचं वर्णन म्हणून स्थितप्रज्ञ कसा असतो ते सांगितलं. इथं भगवद्गीता पूर्ण झाली. पण अर्जुन तरीही प्रश्न विचारायला लागला, मग मी आता बुद्धी स्थिर करून बसतो म्हणायला लागला, कर्म कशाला करायचं असाच हा प्रश्न आहे. अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन, तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. तू स्थिर बुद्धी ही कर्मापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असं जेव्हा म्हणतोस तेव्हा मग मला स्थिर बुद्धी करून बसेन मी, मग कर्म कशाला करायची. भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलं ते ज्याच्या ठिकाणी ज्ञान मुरलेलं आहे तो कर्म कशी करतो आणि त्याची जी कर्म आहेत त्याच्या बुद्धीने त्याच्या तुलनेनी त्याचं ज्ञान आणि त्याची स्थिर बुद्धी श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगत होते. त्याचा अर्जुनानी स्वतःच्या भूमिकेतून अर्थ काढला आणि म्हणाला की जर बुद्धी इतकी श्रेष्ठ असेल, स्थिर बुद्धी, तर मी स्थिर बुद्धी करून बसतो, येईल असं बसता, दुःख होईल की होणार नाही, दुःखामध्ये उद्विग्नता येईल की येणार नाही, सुख होईल की होणार नाही, सुखामध्ये स्पृहा वाढेल की वाढणार नाही, इंद्रिय आहेत तेव्हा इंद्रियांच्या द्वारा मनाच्या योगाने कामनांचा अंतःकरणात प्रवेश होईल की होणार नाही, जोपर्यंत तो होणार नाही अशी नीट तयारी करत नाहीस तोपर्यंत तो स्थिर बुद्धी करून कसा बसणार। म्हणून नामस्मरण हा कर्म न करण्याला पर्याय नाहीये, ध्यान हा कर्म न करण्याला पर्याय नाहीये। कोणी कोणी ज्ञानाचे जे अधिकारी असतात, कोणी कोणी फार क्वचित असा निष्पन्न होतो, तो खरंच सगळ्या कर्मांचा त्याग करतो आणि ज्ञान प्राप्त करतो आचार्यांसारखा। तो ज्ञानाचा म्हणजे संन्यासाचा किंवा अव्यक्त उपासनेचा अधिकारी समजला जातो, पण असे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे, बाकीचे सगळे कर्माचा त्याग करून, कर्म जड वाटतात म्हणून कर्माचा त्याग करून परमार्थ करू इच्छिणारे हे एक प्रकारे पळणारेच आहेत, आणि अशा पळण्यामुळे ते कर्मातूनही सुटत नाही, त्यांना मोक्ष प्राप्तीही नाही। अवघड आहे कर्माच्या फेऱ्यातून सुटणं, म्हणून ते सुटत नाहीत। स्वामीजी म्हणायचे की संसार खूप जड झाला, नोकरीच्या ठिकाणी त्रास होतो, मुलं त्यांचं पोट भरणं हे कठीण जातं, बायको त्यामुळं एक प्रकारे वैताग निर्माण करते आहे, म्हणून रागे रागे निघून गेला असं एखाद्याचं झालं, नको हा संसार असं वाटायला लागलं, म्हणून तो न सांगता घरातून निघून गेला, तो काशीला गेला। तिथे एका धर्मशाळेत उतरला, मग परमार्थावरची धर्मावरची प्रवचन ऐकायला लागला, जमेल तशी साधना करायला लागला। थोड्या वेळाने, थोड्या काळाने त्याचा हा जोर या विचारांचा ओसरला, कारण आता अवघड परिस्थितीतून बाहेर आलेला होता, आता कुठलाच चॅलेंज नव्हता, आता फक्त परमार्थच करायचा होता। आता त्याला बायकोची आठवण यायला लागली, आता त्याला मुलांची आठवण यायला लागली, आणि तिथून तो पत्र पाठवायला लागला की तू कशी आहेस, मुलांचं कसं आहे। अशा प्रकारच्या त्यागाने काहीही सिद्ध होत नाही, असं असल्यामुळं प्रपंचाचा किंवा कामाचा कंटाळा न करता परमार्थ कसा करता येईल, तर निश्चयानेच करायला पाहिजे। परमार्थ करता करता देखील नामस्मरण जे बरं वाटतं, तर मन थोडंही इकडं तिकडं जाऊ न देता प्रत्येक नामानंतर परमात्मा भावामध्ये रमून राहणं आणि असं फार दीर्घ वेळ करणं हे किती अवघड आहे हे करून जो पाहतो त्याला कळतं। नाम सोपं आहे असं जर वाटत असेल कर्म सोडल्यामुळं, किंवा ध्यान सोपं असेल असं जर वाटत असेल कर्म सोडल्यामुळं, तर तेही तितकं खरं नाहीये, त्या अधिक सूक्ष्म गोष्टी आहेत। त्यामुळं नामस्मरणाने मन शांत होणं, आज योगायोगाने हा प्रश्न मी घेतो आहे आणि या प्रश्नाच्या आधी मृणालचं मनोगत आपण ऐकलं, ते मनोगत आपल्याला हेच सांगतं की अशा अवघड कर्मांमध्ये परमार्थ केल्यामुळं तिला स्थिरता आली असंच सांगतं, आणि केवळ अवघड कर्मांमध्ये परमार्थाशिवाय राहिल्यामुळं कमकुवतपणा आला, मनालाही कमकुवतपणा जाणवायला लागला. म्हणून कुठल्याही अवघड कामातून, यांनी जसं म्हटलंय की एखादं अवघड काम असेल तर असं वाटतं की त्यापेक्षा नामस्मरण केलेलं बरं. आपल्याला जी शक्ती बुद्धी युक्ती मिळालेली आहे त्या शक्ती बुद्धी युक्तीनी आपल्या लौकिकातल्या अडचणी, आपली कामं, अवघड कामं, कधी कधी या मुलांचं खरंच असं होतं की दिलेले प्रोजेक्ट आणि त्याच्यातले मार्ग काढताना नाकीनऊ येतं. तिथं त्यांची जी तारीख असते ती तारीख ठरलेली असते, शिकून झालेलं असतं आणि आता कोणी तसं सांगायला तयार नसतं. तुम्ही तुमचं काम करत करायचं असतं, अशा वेळेला अति प्रेशर माउंट होतं, खूप प्रेशर वाढतं. शिवाय जर ते वेळेवरी नाही आपल्याला जमलं तर काय होणार आहे याची भीती सतावायला लागते. आपल्या आपल्या कर्मांमध्ये पारंगत असणं, समजा ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणचं नवीन नवीन वाचन आणि थोडं तरी अपडेट राहणं, आपल्या स्वतःला ठेवणं, अभ्यासामध्ये असणं, हेही यांना गरजेचंच आहे आणि प्रत्येकाला गरजेचं आहे. जो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी अगदी उच्च पदस्थ असतील तरी त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम कंपनी करत असते, प्रत्येकाला त्याची गरज असते. त्यामुळे एकदा शिकून नोकरीला लागलो म्हणजे झालं असं नाही, त्यांनी मधून अधून आपली पुस्तकं काढून वाचली पाहिजेत. आपल्या काय अडचणी आहेत त्या त्याच्यातून कुठेतरी सुटतात का हे पाहिलं पाहिजे. तसं जर अपडेट राहिला नाही तर त्याची पंचाईत होण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टींकरता योग्य वेळ देऊन आपण परमार्थ करायचा आहे तो शांती समाधानाकरता. कर्मातलं समाधान नसेल तर कर्मामध्ये असलेल्या त्रुटींमुळे तरी निदान कर्मातलं समाधान नाही असं व्हायला नको. म्हणून त्या त्रुटी दूर करण्याचा यथाशक्य प्रयत्न करायला पाहिजे, धडपड करायलाच पाहिजे असं मला म्हणायचं आहे. आणि मग लोकांचं वरवरचं वागणं, त्याचा आपल्याला येणारा कंटाळा, खरं खोटं असं वर्तन, दांभिक वर्तन, याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आपण समाजामध्ये जाऊ तेव्हा प्रतिक्रिया रहित असावं असं मला वाटतं. ती एक सवयच आपण बांधू. तुम्हाला रस्त्याने जाता जाता देखील काही दिसेल, प्रतिक्रियारहित असावं. हे प्रतिक्रियारहित असणं तुम्ही तुमच्या मनाचा स्वभाव बनवू शकता, नामस्मरणपूर्वक राहू शकता, चिंतनात राहू शकता, तो मी अशा अनुसंधानात राहू शकता. मध्ये मी कोणावर तरी चाललो तो, तिथून दोन तीन मुली रस्त्यावरून जात होत्या तर ते म्हणले की काय हल्ली कपडे घालतात. मी म्हणलं कशाला पाहायचं, आपल्या मनात कशाला विचार उठू द्यायचा. आपल्या मनावर जास्त अवलंबून आहे. जग जगाच्या पद्धतीने असेल, आपल्याला काय करायचंय, कोण कसा वागतो याच्याशी आपलं कर्तव्य नाहीये. आपल्याला आपलं आपल्याला झालंय थोडं. आपण लग्न समारंभात जर गेलात तर हे वरवरचं वातावरण किती अनुभवायला येतं, किती हसणं, किती बोलणं, किती दागिने, किती वस्त्र, किती वरवरचं, आपल्याला काय करायचं आहे. तुला जिथं राहायचं तिथं तू राहा. काय करायचंय, कारण त्यांनाही माहीत असतं की आपण तात्पुरते आलोय, दुसऱ्याशी प्रेमाने गोड दोन शब्द बोलायचे आणि थोड्या बढाया मारायच्या, तर मारू देत ना त्यांना. आपला कुठं प्रश्न येतो या कशाशी. अशी कुठेतरी मनाची धारणा जर ठेवली नाही तर आपण टीकाकार बनतो, आपण जजमेंटल होतो. साधकाचं हे काम नाहीये. तुला राहायचंय तसं तू राहून दाखव ना. लोक असे का वागतात हे कशाला तू बघतोस. असं मी म्हणेन. त्यामुळं ऑफिसमध्ये देखील ज्याला जसं वागायचं तसं वागू देत ना. माझ्यापर्यंत येईल तेव्हा मी बघेन, मी मला सुरक्षित राखेन, बाकी मला काय करायचंय. मी माझ्या आत्मसमाधानामध्ये राहीन असं आपल्याला ठरवता यायला पाहिजे साधक म्हणून. हे तर तुम्हाला इथं ऐकायला मिळतंय ना. असं असल्यामुळं जर नीट तारतम्यानी अशा प्रकारे राहिलं तर मला असं वाटतं की परमार्थ हा पळवाट मुळीच राहणार नाही. तुम्ही जर तुमच्या ज्ञानात सतत अपडेट होत असाल, तुम्हाला जे येत नाहीये ते शिकण्याकडे तुमची प्रवृत्ती असेल, ते सोडवण्याकडे तुमची अडचणी प्रवृत्ती असेल, त्याच्याकरता कष्ट करण्याची तयारी असेल, आणि बाकी वर्तनातल्या या ज्या गोष्टी आहेत त्या श्रवणामुळे तुम्ही ठीकठाक ठेवत असाल, एका बाजूला साधना करत असाल. मी मगाशी जसं म्हटलं की तो आपण एका ठिकाणी असतो, ध्येय एका ठिकाणी असतं, हे राहणारच आहे. पण ध्येयाकडे दृष्टी तर निदान पाहिजे आणि ध्येयाच्या दिशेने पावलं तर पडू देत आपली बास तेवढं पुरे आहे असं मी म्हणेन. हा खूप चांगला मुलगा आहे आणि अशा प्रकारे चालणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की त्याचं जीवन हे परमार्थ करता करता घडेल, त्याच्या बरोबरीचे आहे. ते बघता बघता तो कित्येकांना ओलांडून स्वतःच्या आंतरिक स्थितीमुळे शांती समाधानाकडे जाईल, आणि तसं जाणं हेच आपल्याला अपेक्षित आहे. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी. हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 स्वामी.
श्री राम.